ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस मंत्र्यांना सरकारच्या आश्वासनाची आठवण करून देऊ. राकेश टिकेत. भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांनी संभलला जाताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शनिवारी नाजीबाबाद साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या वाढीसाठी होणाऱ्या आंदोलनावर दिशानिर्देश दिले. रशीदपूर गढी गावात राकेश टिकेत यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की याबाबत शासनाशी चर्चा केली जात आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यामुळे शेतकऱ्यांचे भले होईल. त्यांनी सांगितले की जर शासन आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या समस्येचे निराकरण केले नाही तर संघर्ष होईल. शामली आणि मुजफ्फरनगर येथील शेतकरीही ऊस मंत्री सुरेश राणा यांच्या घरात बसून प्रदेश सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याचे काम करतील. युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंग यांनी सांगितले की शनिवारी नाजीबाबाद साखर कारखान्यावर शेतकरी एकत्र येतील आणि 14 दिवसांच्या आत ऊस थकबाकी आणि कारखान्याच्या गाळप क्षमतेबाबत चर्चा करतील. जर सरकारपर्यंत आवाज गेला नाही तर शेतकरी ऊस मंत्र्यांच्या घरी जातील. दरम्यान लखनौ मंडल अध्यक्ष हरिनाम सिंग वर्मा, अतुल कुमार आदी शेतकरी उपस्थित होते.